दुसरे राजे अध्याय 7। अलीशा म्हणाला, परमेश्वराचा हा संदेश लक्षपूर्वक ऐका। परमेश्वर म्हणतो, या वेळेपर्यंत अन्नधान्याची रेलचेल होईल, शिवाय ते स्वस्तही असेल। शोमरोनच्या विशी जवळच्या बाजारपेठेत एका शेकेलला मणभर मैदा किंवा दोन मण सातू सहज मिळेल। तेव्हा राजाच्या अगदी निकट असलेला एक अधिकारी अलीशाला म्हणाला, परमेश्वराने आकाशाला खिंडारे पाडली तरी असे घडणे शक्य नाही। अलीशा त्यास म्हणाला, आपल्या डोळ्यांनी तू ते बघशीलच, पण तू मात्र त्यातले काही खाऊ शकणार नाहीस। वेशीजवळ कोट झालेली चार माणसे बसली होती। ती आपापसात बोलताना म्हणाली, आपण मृत्यूची वाट पाहत इथे कशाला बसतो आहोत? शोमरोनात अन्नाचा दुष्काळ आहे। आपण तिथं गेलो तरी मरणारच आहोत, इथे थांबलो तरी मरणार आहोत। तेव्हा आपण आरामी छावणीवरच जावे। त्यांनी जीवदान दिले तर जगू, त्यांनी मारले तर मरून जाऊ। तेव्हा ते चौघे जण संध्याकाळी आरामी सैन्याच्या तळाजवळ आले आणि अगदी टोकाशी जाऊन पाहतात तर तिथे कोणाचाच पत्ता नाही। परमेश्वराच्या करणीने आरामी लोकास आपल्यावर घोडे, रथ, विशाल सेना चालून येत आहे असा भास झाला। तेव्हा ते आपापसात म्हणाले, इस्रायलाच्या राजाने हित्ती आणि मिस्री राजांना द्रव्य देऊन आपल्यावर चाल करण्यास पाठवलेले दिसते आणि आरामी लोकांनी फार उशीर व्हायच्या आत संध्याकाळी तेथून पळ काढला। आपले तंबू, घोडे, गाढवे सगळे जसेच्या तसे टाकून ते आपला जीव घेऊन तेथून पळाले। शत्रूच्या छावणीजवळ आल्यावर कोड झालेली ती चार माणसे एका तंबूत शिरली। तिथे त्यांनी खाणे पिणे केले। तिथले कपडे लत्ते आणि सोने चांदी त्यांनी उचलली। सगळ्या गोष्टी त्यांनी लपून ठेवल्या। मग ते दुसऱ्या तंबूत शिरले, तिथली चीज वस्तू बाहेर काढली, दुसरीकडे नेऊन ती लपवली आणि मग ते एकमेकांना म्हणाले, आपण करतो ते बरे नाही। आज आपल्याजवळ चांगली बातमी असून आपण गप्प आहोत। सकाळी उजाडेपर्यंत जर आपण हे कुणाला सांगितले नाही तर आपल्याला नक्कीच शासन होईल। तेव्हा आपण आता राजवाड्यात राहणाऱ्या लोकास या गोष्टीची वर्दी देऊ। मग कोड झालेली ही माणसे आली आणि नगराच्या रखवालदाराला हाक मारून म्हणाली, आम्ही आराम्यांच्या छावणीवर गेलो होतो पण तिथे कोणाची चाहूल लागली नाही, एकही मनुष्य तिथे नव्हता। तंबू मात्र तसेच उभे होते आणि घोडे, गाढवे जशीच्या तशी बांधून ठेवली होती, मनुष्यांचा मात्र पत्ता नव्हता। तेव्हा रखवालदारांनी मोठ्याने पुकारा करून राजाच्या महालातील लोकास ही खबर दिली। रात्रीची वेळ होती, पण राजा अंथरुणावरून उठला आणि आपल्या कारभाऱ्यांना म्हणाला, या आरामी सैन्याचा डाव काय आहे ते मी तुम्हास सांगतो। आपण भुकेले आहो हे त्यांना माहीत आहे, म्हणून ते छावणी सोडून शेतात दडून बसले आहेत। आपण नगर सोडून बाहेर पडलो की आपल्याला जिवंत पकडायचे आणि त्यांनी नगरात घुसायचे असा त्यांचा मनसुबा दिसतोय। यावर एक कारभारी राजाला म्हणाला, गावात 5 घोडे अजून कसे बसे जिवंत आहेत, त्यांच्यावर बसून काही जणांना तिथे जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती पाहून येऊ द्या। इस्रायलाचा जो समुदाय बाकी राहिला आहे त्या मनुष्यासारखी त्यांची गत होईल। तेव्हा 2 रथ व घोडे जुंपून त्यांना आरामी सैन्यामागे पाठवले। राजाने त्यांना आरामी सैन्याच्या छावणीत पाठवून प्रत्यक्ष परिस्थिती पाहून यायला सांगितले। हे लोक आरामी सैन्याच्या मार्गावर यार्देन नदीपर्यंत गेले। वाटेवर सर्वत्र कपडे आणि शस्त्रे पडलेली त्यांना आढळली। घाईघाईने पळून जाताना आरामी लोक या वस्तू टाकून गेले होते. दूतांनी शोमरोनाला परत येऊन हे राजाला सांगितले तेव्हा ते लोक अरामी छावणीकडे पळत सुटले आणि त्यांनी तेथील मौल्यवान चीज वस्तू पळवल्या. प्रत्येकाला भरपूर वस्तू मिळाल्या. परमेश्वर म्हणाला होता तसेच झाले. लोकास एका शेकेलाला मनभर मैदा किंवा दोन मन सातू सहज घेता आला. आपल्या निकटच्या कारभाऱ्याला राजाने वेशीवर द्वारपाल म्हणून नेमले पण लोक शत्रूच्या छावणीवर अन्नासाठी तुटून पडले तेव्हा त्या द्वारपालाला तुडवून पुढे गेले त्यामुळे तो मरण पावला. अलिशा या संदेशाकडे राजा आला होता तेव्हा देवाच्या मनुष्याने जे सांगितले त्यानुसार हे घडले. अलिशाने राजाला सांगितले लोकास मनभर मैदा किंवा दोन मन सातू शोमरोनाच्या वेशी जवळच्या बाजारपेठेत एका शेकेलला घेता येईल. पण या कारभाराने तेव्हा अलिशाला सांगितले परमेश्वराने आकाशाला खिंडार पाडले तरी हे होणार नाही. यावर अलिशा त्या कारभाऱ्याला म्हणाला तू हे सर्व आपल्या डोळ्यांदेखत पाहशील पण तुला त्यातले काहीही खाता येणार नाही. त्या कारभाऱ्याच्या बाबतीत नक्की तसेच झाले. लोक वेशीपाशी त्यास तुडवून त्याच्या अंगावरून गेले आणि तो मेला.